ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपल्या इथे आपल्याला सुपरिचित सद्भक्त श्री योगेश पांचाळ आणि त्यांच्याबरोबर यावेळी प्रथमच सद्भक्त श्री विकास भावे हे इथे अभंग गायनासाठी आलेले आहेत। श्री योगेश पांचाळ हे एमए घेऊन म्युझिक झालेले आहेत आणि पंडित बबनराव हदणकर आणि पंडित विकास कशाळकर यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतलेले आहेत। त्यांना कला गौरव पुरस्कार 2014 हा प्राप्त झालेला आहे। त्यांचे मित्र सद्भक्त श्री विकास भावे हे देखील पंडित बबनराव हदणकर आणि पंडित विकास कशाळकर यांच्याकडेच गायनाचे धडे घेतलेले आहेत। त्यांना देखील कला गौरव पुरस्कार 2014 प्राप्त झालेला आहे। म्युझिकमध्ये एमए ते देखील झालेले आहेत। हे दोघेही मिळून ड्युएट क्लासिकल सिंगिंग आनंद बंधू या नावाने करत असतात। मंडळातर्फे मी या दोघांचं स्वागत करतो। त्यांना साथ देण्यासाठी बासरीवर श्री निलेश बुंदे, तबल्यावरती श्री प्रदीप सुतार, टाळ्यावर निलेश रणखांब आणि त्यांच्याबरोबर दोन सहगायक आलेले आहेत, परिविता संपगावकर आणि अक्षय साळुंके। सिंथसायझरवर श्री विनायक पवार हे आहेत। मंडळातर्फे आपण या सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत करूया। मंडळातर्फे आणि पूजनीय स्वामीजींतर्फे मी त्यांना अशी विनंती करतो की आपण अभंग सेवा सादर करण्यास सुरुवात करावी।
आशीर्वादाने मी माझ्या सेवेस सुरुवात करतो।
वक्रतुंड महाकाय सर्व करीश सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेताणी स्वरे नित्यं
मनी भाव धरुनिया मनी
धरुनिया मने सुजये तो लोटांगनी तो लोटांगनी नकोमान धन कीर्ति नकोमान धन कीर्ति तुझी गाइन आरती नकोमान धन कीर्ति नकोमान धन कीर्ति नकोमान धन कीर्ति नकोमान धन कीर्ति तुझी गाइन आरती भाव धरुनिया माझ्या गुणांची ती लेणी अर्पिल तुझ्या चरणी 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 माझ्या गुणांची ती लेणी अर्पिल तुझ्या चरणी माझ्या गुणांची ती लेणी अर्पिल अर्पिण तुझिया चरणी चरणी भाव धरुनिया मणि हृदय तो लोटांगनी भाव धरुनिया मणि हृदय तो लोटांगनी माधव म्हणे हे गुरुराया माधव म्हणे हे गुरुराया माधव म्हणे हे गुरुराया माधव म्हणे नकोमान धन कीर्ति तुझी गाइन भावत
विठ्ठल नामाचा गजरी अवगी दुम तुमली पंड विठ्ठल नामाचा अवगी तुम तुमली पंडरी अवगी तुम तुमली पंडरी अवगी तुम तुमली पंडरी विठ्ठल नामाचा गजरी अवगी तुम तुमली
पमरे नीरे पम पमरे नीरे पम पमरे नीरे पम पमरे पम पमरे नीरे पम पमरे नीरे पम पमरे नीरे पम पमरे नीरे पही सरे सही संसारी उदास न को हो माना संसारी उदास न को हो माना करी सखाराणा पंढरीता करी सखाराणा पंढरीता करी सखाराणा पंढरीता संसारी उदास नको हो माना संसारी शिवाणी विठ्ठल विठ्ठल म्हणता शिवाणी विठ्ठल 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 माय बापा विठ्ठल 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 शिवाणी तुझ कोण हानी करू शके तुझ कोण हानी करू शके तुझ कोण हानी तुझ कोण हानी तुझ कोण हानी करू शके संसारी उदास नको हो माना संसारी उदास नको हो माना धनसुत कांता अवगे हे माईक धनसुत कांता धन सुत कांता अवगे हे माईक धन सुत कांता अवगे हे माईक नको बापाईक नको बापाईक नको बापाईक नको बापाईक नको बापाईक नको बापाईक माधव म्हणे तुझ अंतिम
अंतिचा समय माधव म्हणे तुझा अंतिचा समय सोडवील राणा 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 पंढरी संसारी
नकोते अज्ञान नको मज ज्ञान नकोते अज्ञान 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 नको ते अज्ञान नको मज ज्ञान 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 नको नको ते अज्ञान नको मज ज्ञान असावे ते भान असावे ते भान असावे ते भान असावे ते भान स्वरूपाचे असावे ते भान असावे ते भान स्वरूपाचे नको ते अज्ञान नको मज ज्ञान नको ते भोगवीराणीव भोगवीराणीव भोगवीराणीव
रूपाचे नको ते अज्ञान नको मज ज्ञान नको ते अज्ञान नको मज ज्ञान नसावे उदास नको तो हव्यास नसावे उदास 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 नसावे उदास नको तो हव्यास नसावे उदास नको तो हव्यास सुखे करिवास स्वरूपीत सुखे करिवास स्वरूपीत स्वरूपीत स्वरूपी विश्रांति माधव भणे मद स्वरूपी विश्रांति सुखे यातायाति जन्म मरण सुखे यातायाति जन्म मरण जन्म मरण जन्म मरण
नको ते अज्ञान नको मन नको ते अज्ञान नको मज ज्ञान असावे ते बार बार स्वरूपाचे असावे ते बार स्वरूपाचे
पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा भक्तीचा जिवाळा पांडुरंग भक्तीचा जिवाळा पांडुरंग 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 कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समाचरण
आम्ही वार करी करू आळंदी पंढरी धन्य आम्ही वार करी करू आळंदी पंढरी सुखे हो भव पार सुखे हो भव पार भव पार धन्य आम्ही वार करी करू आळंदी पंढरी धन्य आम्ही वार करी कैसा जाती दिन राती कैसा जाती दिन राती दिन राती धन्य आम्ही वार करी करू आळंदी पंढरी धन्य आम्ही वार करी करू आळंदी पंढरी
चंद गई गई मना चंद गई गई मना चंद गई गई मना चंद वचवदे गोविंद गोविंद वचवदे गोविंद गोविंद गे गे आजी चंदा गे गे सुख करी आपुले तू काम सुख करी आपुले तू काम सुख करी आपुले तू काम वाणी वदो सदा राम नाम वाणी वदो सदा राम नाम सुख करी आपुले तू काम सुख करी आपुले तू वाणी वदो सदा राम नाम गेई गेई मनाजी चंद गे मना कलयुगी है साधन कलयुगी साधन नाम चरणी रंगो तव मन नाम चरणी रंगो तव मन नाम चरणी रंगो तव मन गई गई मना गई गई मना वचवदे गोविंद वचवदे गोविंद गेई गेई मनाजी मना मना गेई गेई मनाजी माधवमने सदा आत्मरा माधवमने सदा आत्मरा माधवमने सदा आत्मरा माधवमने सदा माधव मन सदा पराम माधव मन सदा पराम हृदय बसो सदा विश्राम के गे मनाजी के गे मनाजी गोविंद गोविंद वजे वजे गोविंद गोविंद अगे गे मना आजी चंद मना आजी चंद मना चंद
चला 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 आळंदीला जाऊ आळंदीला जाऊ चला 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 आळंदीला जाऊ चला 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 जाऊ आळंदीला चला चला जाऊ आळंदीला चला चला जाऊ चला चला जाऊ आळंदीला चला चला जाऊ आळंदीला चला चला जाऊ ज्ञानदेव पाहण्याला ज्ञानदेव पाहण्याला ज्ञानदेव पाहण्याला ज्ञानदेव पाहण्याला चला चला जाऊ आळंदीला चला चला जाऊ आळंदीला चला चला जाऊ
वाचु ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचु ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचु ग्रंथ ज्ञानेश्वरी हो मोक्षाचे अधिकारी हो मोक्षाचे अधिकारी हो मोक्षाचे 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 हो मोक्षाचे अधिकारी हो मोक्षाचे अधिकारी चला चला जाऊ आळंदीला चला चला जाऊ आळंदीला भावे घालू लोटांगण भावे घालू घालू लोटा लोटांगण 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 भावे घालू लोटांगण भावे घालू भावे घालू 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 लोटांगण भावे घालू लोटांगण भावे घालू लोटांगण हो हरिपाई दीन हो हरिपाई दीन 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 चला चला जाऊ आळंदीला चला चला जाऊ आळंदीला चला चला जाऊ आळंदीला ज्ञानेश्वर 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 माधव चरणीचा किंकर माधव चरणीचा किंकर चला चला जाऊ आळंदीला चला चला जाऊ आळंदीला आळंदीला जाऊ 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 चला चला जाऊ आळंदीला चल चल जाऊ आळंदीला आळंदीला आळंदीला।
शीतलता चंगा चीती हो नी सुगंधी शीतलता चंगा चीती हो नी सुगंधी तब मन निबुन का तब मन निबुन का देवुनी समाधि समाधि जीव पड़ा विसरुन गेलो जीव पड़ा विसरुन गेलो सनानंद धालो गुण गावा गाता गाता धन्य धन्य धालो गुरु नामा गाता गाता धन्य धन्य गुरु चरणी लो पुनलिया हो नि माधव गुरु चरणी लो आनंदा से दोही ऐसे आनंदा से खेड़े
हा जो अभंग आहे आनंदे नहालो, ह्याच्यामध्ये आनंद आलाय म्हणून आम्ही आनंदो बंधू हे सोबत गाणार आहे.
आनंद बंधू या नावाने मी क्लासिकल कार्यक्रम करतो, त्यामुळे हे आनंद नाव याच्यात आलंय अभंगामध्ये, तर त्याकरता ते अभंग आम्ही दोघं गाण्यासाठी निवडला. मला दोघांना गाण्यासाठी तो अभंग आम्ही निवडला, दोघे मिळून गातोय.
आनंदे नालो गुरु कृपे करोनिया पूर्ण ब्रह्म धारो, गुरु कृपे करोनिया पूर्ण ब्रह्म धारो. आनंदे नालो आनंदे नालो आनंदे नालो आनंदे वाटे झालिया वेतावे, सार्थक वाटे झालिया वेतावे. जीवन भारे पूर्णामृताच, जीवन भारे पूर्णामृताच. खिन्नता न स्पर्श जीवा प्रसन्नता द्यालो, खिन्नतान स्पर्श जीवा प्रसन्नता द्यालो. आनंदे नहालो आनंदे नहालो आनंदे नहालो आनंदे नहालो.
संसार मोक्ष रूपाला, संसार मोक्ष रूपाला. ज्ञान देव प्रिया जना बोलाकेला, ज्ञान देव प्रिया जना बोलाकेला. असोनी संसारी संन्यासी विधारो, अपुनी संसारी संन्यासी मिझालो. आनंदे नहालो आनंदे नहालो आनंदे नहालो आनंदे नहालो आनंदे नहालो आनंदे नहालो
आनंदे नहालो आनंदे नहालो
आनंदे नहालो आनंदे नहालो.
माधवाची ऐसी स्थिती जनरण वेळा, माधवाची ऐसी स्थिती जनरण वेळा.
Thank you. माधवाची आईची स्थिती जन जाणवे
आपण मनाली पोजवेना आपण मनाती पोजवेना प्रेम रंगी समारी चादा रंगुनिया गेलो प्रेम रंगी परी चादा रंगुनिया गेलो आनंद नहालो आनंद नहालो आनंद नहालो आनंद नहालो
आनंद नहालो आनंद नहालो आनंद नहालो
श्रीराम आनंद बंधूंनी अतिशय भावपूर्ण पद्धतीने परमपूजनीय स्वामीजींच्या अभंगांचं इथे सेवा म्हणून गायन केलं. आपण मंडळातर्फे परमपूजनीय स्वामीजींच्या हस्ते या गायकांचा आणि सहकलाकारांचा मंडळातर्फे सत्कार करणार आहोत. प्रथम सद्भक्त श्री योगेश पांचाळ यांचा पूजनीय स्वामीजींच्या हस्ते आपण सत्कार करूया. सद्भक्त श्री विकास भावे यांचा आपण आता सत्कार करूया. त्यांना बासरीवर साथ दिली श्री निलेश बुंदे यांनी. सिंथसायझरवर साथ दिली सद्भक्त श्री विनायक पवार यांनी. तबल्यावरती साथ दिली श्री प्रदीप सुतार यांनी. टाळाची साथ श्री निलेश रणखांब यांनी केली. तसंच आपल्या इथे सहगायक म्हणून चिरंजीव कुमारी परिविता संपगावकर यांनी एक अभंग आपल्या समोर सादर केला. तसंच सहगायक श्री अक्षय साळुंके यांनी देखील एक अभंग आपल्या समोर सादर केला. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।